नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थानांतल्या अजमेरांतल्यान 14 वर्सां पिरायेच्या चलयां खातीर राष्ट्रव्यापी ह्युमन पेपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम सुरू करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरां गुजराताक भेट दितले. बिहारांतल्या भारत नेपाळ शिमेवेल्या सुरक्षा संबंधित प्रस्नांचे मूल्यांकन करपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल उच्च पातळीचेर नियाळ बसका घेतली. सगळ्यो आंगणवाडी केंद्रां स्वताच्या समर्पित इमारतींतल्यान चलतात हाची खात्री करपा खातीर एक आराखडो तयार करपाचो निर्देश उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी दिल्या. आता पुराय खबरो. सरकार प्रक्रिया सुलभ करता, व्यवसाय सुलभता सुधारता आनी तंत्रगिन्यानाच्या नेतृत्वाखाला प्रशासनाचो विस्तार करता, जाका लागून देश सुधारणांच्या मार्गार चलता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
राष्ट्रीय बजेट पॉलिसी रोडमॅप होता है, इसलिए बजेट की प्रभावशीलता का आकलन भी ठोस पैरामीटर्स पर किया जाना चाहिए. ऐसी नीतियां जो इंफ्रास्ट्रक्चर का विस्तार करें, जो क्रेडिट के प्रवाह को आसान बनाएं, जो ईज ऑफ डूइंग बिजनेस बढ़ाएं, जो गवर्नेंस में ट्रांसपेरेंसी बढ़ाएं, जो जनता का जीवन आसान बनाएं.
विकसित भारता खातीर तंत्रगिन्यान सुधारणा आनी वित्त या विशयावेल्या अर्थसंकल्पाच्या वेबिनारान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सुधारणांचे मूल्यांकन घोषणांनी न्हय तर जमनीवेल्या तांच्या परिणामांवेल्यान करपाक जाय अशें म्हणला.
ये देश रिफॉर्म एक्सप्रेस पर सवार है. इस मोमेंटम को बनाए रखने के लिए हमें ना केवल पॉलिसी इंटेंट पर ध्यान देना है, बल्कि डिलीवरी एक्सीलेंस पर भी फोकस करना है. हमें एआई, ब्लॉकचेन और डेटा एनालिटिक्स का व्यापक उपयोग कर ट्रांसपेरेंसी, स्पीड और अकाउंटेबिलिटी बढ़ानी होगी.
फाटल्या दशकांत सरकारान मुळाव्या साधन सुविधांचेर व्हड लक्ष केंद्रीत केला. सरकारान विचारपूर्वक हो निर्णय घेऊन भारताचो विकास महामार्ग, रेल्वे, बंदरां, डिजिटल नेटवर्क, पावर सिस्टम या सारक्यो ठोस मालमत्ता तयार करूनच जातलो अशें तांणी म्हळें.
11 साल पहले पब्लिक कैपेस के लिए बजट में लगभग 2 लाख करोड़ रुपए का प्रावधान था. मौजूदा बजट में ये बढ़कर लगभग 12 लाख करोड़ रुपए के पार हो गया है. इतने बड़े पैमाने पर सरकारी निवेश होना प्राइवेट सेक्टर के लिए भी एक स्पष्ट संदेश है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थानातल्या अजमेरांतल्यान 14 वर्सां पिरायेच्या चलयांक खातीर राष्ट्रव्यापी एचपीव्ही म्हणजे ह्युमन पेपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम सुरू करतले. हे देशाच्या भौशीक भलायकी प्रवासांतली एक निर्णायक चाल थारता आनी बायलांच्या भलायकेची जतनाय घेवपाच्या आळाबंदा हाडप, संरक्षण आनी समता सुनिश्चित करप, स्वस्थ नारीची नदर मुखार व्हरपाची सरकाराची वचनबद्धताय पुराय करता. सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी 14 वर्सां पिरायेच्या सुमार 1.15 कोटी चलयांक हे लसीकरण दितले. नियुक्त सरकारी भलायकी सुविधांनी ही लस फुकट दितले. आयुष्मान आरोग्य मंदिरां, सामुदायीक भलायकी केंद्रां, उपजिल्लो आनी जिल्लो हॉस्पिटल तशेंच सरकारी वैजकी महाविद्यालय आनी हॉस्पिटलांनी लसीकरण करतले. भारतभरांतल्या 14 वर्सां पिरायेच्या चलयांक फुकट एचपीव्ही लस दिवपाच्या केंद्र सरकारान घेतिल्ल्या निर्णयाची इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमएन तोखणाय केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक बरयल्ल्या पत्रांत आयएमएन हो उपक्रम भारतांतल्या लाखांनी बायलांची भलायकी आनी जिणेची राखण करून गर्भाशयाच्या कॅन्सराक आळाबंदा हाडपाक योगदान दितलो अशें सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दनपरां गुजराताक भेट दितले. ते आपल्या भेटीवेळार सनानंदान मायक्रोन तंत्रगिन्यानाची अत्याधुनीक अर्धवायू विधानसभा चाचणी आनी पॅकेजींग सुविधेचे उक्तावण करतले. ही म्हत्वाची घडणूक पयल्या मेड इन इंडिया अर्धवायू मेमरी मॉड्युलाचे वेपारी उत्पादन अधिकृतपणान सुरू जाला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हे निमतान हाजीर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
बिहारातल्या भारत नेपाळ सीमेवेल्या सुरक्षा संबंधित प्रश्नांचे मूल्यांकन करपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल उच्च पातळीचेर नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळे। सीमेचे वेवस्थापन घटमूट करपाची आनी बेकायदेशीर कार्यावळी आड सादूरताय वाढोवपाची गरजेचेर हे बसकेन भर दिलो। तशेंच सीमेच्या वाठारा लागसार बेकायदेशीर बांदकाम, बेकायदेशीर स्थलांतर, भारतीय चलन नोटी, अतिक्रमण आनी अर्थीक प्रवाह अशा आव्हानांक तोंड दिवपा खातीर समन्वयात्मक कृतीचेर तांणी भर दिलो। बेकायदेशीर बांदकामा आड शून्य सहिष्णुताय धोरणाची खर अंमलबजावणी करपाचे निर्देश तांणी दिलो। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज सावन 2 दिसांच्या केरळाच्या दौऱ्यार आसतले। तांच्या पहिल्या भेटी वेळार ते उपराष्ट्रपती चंगनसरी सेंट बर्चमन्स कॉलेजीच्या उत्सवाच्या समारोप सुवाळ्याक हाजीर रावतले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उपरांत वेचणूक आयोग आयज अस्तंत बंगालाची निमणी मतदारांची वळेरी उजवाडायतले। तशेंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण खाशेल्या सघन सुदारणा प्रक्रियेंत वांटो घेवपाची न्यायवेवस्थेन ज्या मतदारांची प्रमाणपत्रां सत्यापीत केल्ली तांची नांवां हे वळेरेंत आसतली। मसुद्याच्या वळेरेंत 7,08,00,000 मतदारांची नांवां आसतली, ती निमणे वळेरेंत उरतली। श्री गुरु तेग बहादूर साहिब जी हांच्या 350व्या पुण्यतिथीच्या निमतान आयज खरघर नवी मुंबईच्या ओव मैदानात जावपी शहीद दीस कार्यावळीक लाखांनी भक्त हाजीर रावपाचे आसात। कोंकण विभागीय आयुक्त कार्यालय, नवी मुंबय, पनवेल नागरी संस्था, रायगड जिल्हा प्रशासन आणि पुलीस सहित समन्वयक अधिकारी 2 दीस चलपी धर्मीक मंडळाच्या विस्तारान व्यवस्था केल्या। सुमार 3,000 कर्मचारी, 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि केंद्रीय नियंत्रण कक्ष हांच्या आधारान गर्दीचे नियंत्रण दवरतले। सगळ्यो अंगणवाडी केंद्रां स्वतःच्या समर्पित इमारतींतल्यान चलतात हाची खात्री करपा खातीर एक व्यापक कृती आराखडो तयार करपाचो निर्देश उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी दिला। अंगणवाडी केंद्रां 3 ते 6 वर्सां पिरायेच्या भुरग्यांक पुरवण करतात आणि प्राथमीक शिक्षणाची सुवात म्हणूनही काम करतात हाचेर तांणी भर दिलो। भुरग्यांक खातीर अनुकूल मुळावी बांदावळ, उच्च दर्जाची शिकपाची वेवस्था आणि आकर्षक इमारतीची रचना सुनिश्चित करप गरजेचे अशें उत्तर प्रदेश सरकारान जारी केल्ल्या निवेदनान म्हणला। बसकेवेळार राज्यभरान 1,89,00,000 चड अंगणवाडी केंद्रां कार्यरत आसात। तातूंतली सुमार 76,000 केंद्रां अजूनय स्वताची इमारती नासतना काम करतात। इमारती बांदपाक समाजीक जापसालदारकी उपक्रमांतल्यान आदार मेळूं येता, राज्य सरकारान गरज पडल्यार अर्थीक मजत वाडयतली अशें मुख्यमंत्र्यांनी सांगलें। शाळांच्या आवारांत भुरग्यांक अनुकूल अशी अंगणवाडी इमारती बांदून एकाच सुवातेचेर शिक्षण, पोषण आनी भलायकी सेवा एकत्रीत करपाक मेळची अशी सुचोवणी मुख्यमंत्र्यांनी दिल्या। रायट लेफ्ट एआयचे संस्थापक आनी मुखेल तंत्रगिन्यान अधिकारी प्रशांत मालवी हांणी तांची कंपनी खास करून दिव्यांग व्यक्तीं खातीर तयार केल्ली एआय सक्षम संचारण माची तयार करता अशें सांगलें। गिरायक अणभव वाडोवप, कार्यावळी सुगम करप आनी प्रगत डेटा विश्लेशण वरवीं निर्णय घेवपाक सुदारणा करून कृत्रीम बुद्धी सेवा क्षेत्रांत परिवर्तनकारी भुमिका करता। नवी दिल्लींत जाल्ल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 एआय हॉस्पिटॅलिटी, भलायकी, किरकोळ, बँकींग आनी लॉजिस्टीक अशा सेवा क्षेत्रांक कसो नेटान नवो आकार दिवप हाचेर तांणी भर दिलो। भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आणि माहे हांगा गडगड आणि वीज पडपा वांगडा मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला। आयसीसी दादल्यांच्या T20 विश्वकरण सर्तीन काल राती कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमात जाल्ले सुपर 8 गट 2 मॅचीत इंग्लंडान न्यूझीलंडाक 4 विकेटींनी हारयलो। काल राती चेन्नयत जाल्ले सुपर 8 मॅचीत भारतान झिम्बाब्वेक 72 धावणांनी हारयले। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजस्थानातल्या अजमेरांतल्यान 14 वर्सां पिरायेच्या चलयां खातीर राष्ट्रव्यापी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम सुरू करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरा गुजराताक भेट दितले। बिहारांतल्या भारत नेपाळ सीमेवेल्या सुरक्षा संबंधित प्रस्नांचे मूल्यांकन करपा खातीर केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल उच्च पातळीचे नियाळ बसकेचे अध्यक्षपद सांबाळे। सगळ्यो अंगणवाडी केंद्रां स्वतःच्या समर्पित इमारतींतल्यान चलतात हाची खात्री करपा खातीर एक आराखडो तयार करपाचो निर्देश उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी दिल्यात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 11:30 वरांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.